बाटली खरेदी करा.
सगळ्यांप्रमाणे मिसेस राणेंनीही कितीतरी साबण वापरून पाहिले, पण हट्टी डाग जात नाहीत असं का?
साबण कपडे धुण्यासाठी आहे, तो डाग काढण्याचा एक्सपर्ट नाही. या पाहूया, हा आहे चहाचा हट्टी वाळलेला डाग.
त्याला आणखी कठीण करूया. बीट, डाळिंब, सॉस आणि आयोडीन, कॉफी आणि रस्सा.
ओ नो,
आपण भिजवा नेहमीसारखे आपल्या साबणामध्ये, आणि मी नव्या पद्धतीने फक्त एक्सपर्ट स्टेन रिमूव्हर व्हॅनिशमध्ये. व्हॅनिशमध्ये आहे 10 पट जास्त ऑक्सिजन, जो हट्टी डागही काढतो. 10 मिनिटं ठेवा. डाग काढल्यानंतर नॉर्मली पुन्हा आपल्या डिटर्जंटने धुवा. हे पहा,
डाग गायब आणि रंगही सुरक्षित. हा तर एक्सपर्ट आहे.
व्हॅनिश, स्मार्टली खरेदी करा.